ब्रह्मणामुपमश्रवस्तवम् ज्येष्ठराजम् ब्रह्मणाम् ब्रह्मणस्वत आनशृण्वन्नोतिभिः सेदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजिनीवते धीनामवित्रयवतो गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ भद्रम् कर्णेभिःशृणुयामदेवाः भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैष्टुष्टुवागुंसस्तनोभिः यशेम देवहितम् यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताश्रो अरिष्टनेभिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः अथ सूर्याथर्वाङ्गिरसं व्याख्यास्यामः ब्रह्मा ऋषिः गायत्री छन्दः आदित्यो देवता हंसः सोऽहमग्निनारायणयुक्तम् बीजम् हृल्लेखा शक्तिः विहदादिसर्गसंयुक्तम् कीलकम् चतुर्विध पुरुषार्थसिद्ध्यर्थे विनियोगः षट्स्वरारूढेन बीजेन षडङ्गम् रक्ताम्बुजसंस्थितम् सप्ताश्वरधिरम् हिरण्यभर्णम् चतुर्भुजम् पद्मद्वयाभयवरदहस्तम् कालचक्रप्रणेतारम् श्रीसूर्यनारायणम् य एवम् वेद स वै ब्राह्मणः ॐ भूर्भुवः सुवः तत्सवितुर्वरे भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् सूर्य आत्मा जगतस्तस्तु चश्च सूर्याद्वै खल्विमानि भूतानि जायन्ते सूर्या आद्यज्ञ पर्जन्यो नवात्मा नमस्ते आदित्य त्वमेव प्रत्यक्षम् कर्म कर्तासि त्वमेव प्रत्यक्षम् ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षम् विष्णुरसि त्वमेव प्रत्यक्षम् रुद्रोऽसि त्वमेव प्रत्यक्षम् मृगसि त्वमेव प्रत्यक्षम् यजुरसि त्वमेव प्रत्यक्षम् सामासि त्वमेव प्रत्यक्षमथर्वासि त्वमेव सर्वम् छन्दोसि आदित्याद्वायुर्जायते आदित्याद्भूमिर्जायते आदित्यादापो जायन्ते आदित्याज्योतिर्जायते आदित्याद्व्योमदिशो जायन्ते आदित्याद्देवा जायन्ते आदित्याद्वेदा जायन्ते आदित्यो वा एष एतन्मण्डलम् तपदे वसावादित्यो ब्रह्मा आदित्यो अन्तःकरणमनो बुद्धिचित्ताहङ्काराः आदित्यो वै व्यानसमानो दानोपानः प्राणः आदित्यो वै श्रोत्रत्वक्षक्षुरसनघ्राणाः आदित्यो वै वाक्पाणिपादपायोपस्थाः ಜಿತ್ಯೋ ವೈ ಶಬ್ಧ ಸ್ಪರ್ಶ ರೂಪ ರಸ ಗಂಧ ಆದಿತ್ಯೋ ವೈ ವಚನಾದಾನಾಗಮನ ವಿಸರ್ಗಾನಂದ ಆನಂದಮಯೋ ವಿಜ್ಞಾನಮಯೋ ವಿಜ್ಞಾನ ಗಣ ಆದಿತ್ಯಃ ನಮೋ ರುದ್ರಾಯ ಮಾನವೇ ಮೃತ್ಯೋರ್ಮಾ ಪಾಹಿ ಪ್ರಾಜಿಷ್ಣವೇ ವಿಶ್ವಹೇತವೇ ನಮಃ ಸೂರ್ಯಾದ್ ಭವಂತಿ ಭೂತಾನಿ ಸೂರ್ಯೇಣ ಪಾಲಿತಾನಿ ತೋ ಸೂರ್ಯೇ ಲಯಂ ಪ್ರಾಪ್ನುವಂತಿ ಯಃ ಸೂರ್ಯಃ ಸೋಹಮೇವ ಚ ಚಕ್ಷುರ್ನೋ ದೇವಃ ಸವಿತಾ ಚಕ್ಷುರ್ನ ಉತ ಪರ್ವತಃ ಚಕ್ಷುರ್ಧಾತಾ ದಧಾತು ನಃ ಆದಿತ್ಯಾಯ ವಿದ್ಮಹೇ ಸಹಸ್ರಕಿರಣಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನ ಸೂರ್ಯ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಸವಿತಾ ಪುನಸ್ತಾತ್ ಸವಿತಾ ಪಶ್ಚಾತ್ತಾತ್ ಸವಿತೋತ್ತರಾತ್ ಸವಿತಾ ಧರಾತ್ತಾತ್ ಸವಿತಾ ನಃ ಸುವತು ಸರ್ವತಾ ಆತಿಗುಂ ಸವಿತಾ ನೋ ರಾಸತಾ ದೀರ್ಘಮಾಯುಃ ಓಮಿತ್ಯೇಕಾಕ್ಷರಂ ಬ್ರಹ್ಮಾ ಕೃಣಿರಿದ್ವೇ ಅಕ್ಷರೇ ಸೂರ್ಯ ಇತ್ಯಕ್ಷರದ್ವಯಂ ಆದಿತ್ಯ ಇತಿ ತ್ರೀಣ್ಯಕ್ಷರಾಣಿ ಏತಸ್ಯೈವ ಸೂರ್ಯಸ್ಯಾಷ್ಟಾಕ್ಷರೋ ಮನುಃ ಯಃ ಸದಾ ಹರಹರ್ಜ ಪತಿ ಸ ವೈ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಭವತಿ ಸ ವೈ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಭವತಿ ಸೂರ್ಯಾಭಿಮುಖೋ ಜಪ್ತ್ವಾ ಮಹಾವ್ಯಾಧಿಭಯಾ ಪ್ರಭುಚ್ಯತೆ ಅಲಕ್ಷ್ಮೀರ್ನಶ್ಯತೆ ಅಭಕ್ಷ್ಯ ಭಕ್ಷಣಾತ್ ಪೂತೋ ಭವತಿ ಅಗಮ್ಯಾಗಮನಾತ್ ಪೂತೋ ಭವತಿ ಪತಿತ ಸಂಭಾಷಣಾತ್ ಪೂತೋ ಭವತಿ ಅಸತ್ ಸಂಭಾಷಣಾತ್ ಪೂತೋ ಭವತಿ ಮಧ್ಯಾಹ್ನೆ ಸೂರ್ಯಾಭಿಮುಖ ಪಠೇತ್ ಸದ್ಯೋತ್ಪನ್ನ ಪಂಚ ಮಹಾಪಾದಕಾತ್ ಪ್ರಭುಚ್ಯತೆ ಸೈಷಾ ಸಾವಿತ್ರೀಂ ವಿದ್ಯಾಂ ನ ಕಿಂಚಿದಪಿ ನ ಕಸ್ಮೈಚಿತ್ ಪ್ರಸಂಶಯೇತ್ ಯ ಏತಾಂ ಮಹಾಭಾಗ ಪ್ರಾತಃ ಪಠತಿ ಸ ಭಾಗ್ಯವಾನ್ ಜಾಯತೆ ಪಶೂನ್ ವಿಂದತಿ ವೇದಾರ್ಥಂ ಲಭತೆ ತ್ರಿಕಾಲಮೇತಜ್ಜತ್ವಾ ಕ್ರತುಶತ ಫಲಮವಾಪ್ನೋತಿ ಹಸ್ತಾದಿತ್ಯೇ ಜಪತಿ ಸ ಮಹಾಮೃತ್ಯುಂ ಧರತಿ ಸ ಮಹಾಮೃತ್ಯುಂ ಧರತಿ ಯ ಏವಂ ವೇದ ಇತ್ಯುಪನಿಷತ ಭದ್ರಂ ಕರ್ಣೇ ವಿಶೃಣುಯಾಮದೇವಾ ಭದ್ರಂ ಪಶ್ಯೇ ಭಾಷಭಿರ್ಯಜತ್ರಾಃ ಸ್ಥಿರೈರಂಗೈ ಸುಷ್ಟು ವಾಗುಂ ಸಸ್ತನೋಭಿಃ ವ್ಯಶೇಮ ದೇವಹಿ ತಯ್ಯದಾಯುಃ ಸ್ವಸ್ತಿ ನ ಇಂದ್ರೋ ವೃದ್ಧಶ್ರವಾಃ ಸ್ವಸ್ತಿ ನಃ ಪೂಜಾ ವಿಶ್ವವೇದಾಃ ಸ್ವಸ್ತಿ ನಸ್ತಾರ್ಷೋ ಅರಿಷ್ಟನೇಮಿಃ ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ಬೃಹಸ್ಪತಿರ್ದಧಾತು ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಓಂ ಸಹನಾಭವತು ಸಹನೋ ಭುನಕ್ತು ಸಹ ವೀರ್ಯಂ ಕರವಾವಹೈ ತೇಜಸ್ವಿನಾವಧೀತಮಸ್ತು ಮಾ ವಿದ್ವಿಷಾವಹೈ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಅಥ ಪುರುಷೋ ಹ ವೈ ನಾರಾಯಣೋ ಕಾಮಯತ ಪ್ರಜಾ ಸೃಜೇ ಜೇತಿ ನಾರಾಯಣ ಪ್ರಾಣೋ ಜಾಯತೆ ಮನಸ್ಸರ್ವೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಚ ಖಂ ವಾಯುರ್ಜ್ಯೋತಿರಾಮ विश्वस्य धारिणी नारायणात् ब्रह्मा जायते नारायणात् रुद्रो जायते नारायणादिन्द्रो जायते नारायणात् प्रजापतयः प्रजायन्ते नारायणाद्वादशादित्या रुद्रावसवः सर्वाणि च छन्दागुंसि नारायणादेव समुत्पद्यन्ते नारायणे प्रवर्तन्ते नारायणे प्रलीयन्ते ॐ अथ नित्यो नारायणः ब्रह्मा नारायणः शिवश्च नारायणः शक्रश्च नारायणः द्यावा पृथिव्यौ च नारायणः कालश्च नारायणः दिशश्च नारायणः ऊर्ध्वश्च नारायणः अधश्च नारायणः अन्तर्बहिश्च नारायणः नारायण एवेदं सर्वम् यद्भूतम् यच्च भव्यम् निष्कलो निरञ्जनो निर्विकल्पो निराख्यातः शुद्धो देव एको नारायणः न ना द्वितीयोऽस्ति कश्चित् य एवम् वेद स विष्णुरेव भवति स विष्णुरेव भवति ओमित्यग्रे व्याहरेत् नम इति पश्चात् नारायणायेत्युपरिष्टात् ओमित्येकाक्षरम् नम इति द्वे अक्षरे नारायणायेति पञ्चाक्षराणि एतद्वै नारायणस्याष्टाक्षरम् पदम् यो ह वै नारायणस्याष्टाक्षरम् पदमध्येति अनपब्रुवः सर्वमायुरेति विन्दते प्राजापत्यगुम्राय स्पोषम् गौपत्यम् ततोऽमृतत्वमश्नुते ततोऽमृतत्वमश्नुत इति य एवम् वेद प्रत्यगानन्दम् ब्रह्म पुरुषम् प्रणवस्वरूपम् अकार उकारमकार इति तानेकदा समभरत्तदेतदोमिति यमुक्त्वा मुच्यते योगे जन्म संसारबन्धनात् ॐ नमो नारायण एति मन्त्रोपासकः वैकुण्ठभुवनलोकम् गमिष्यति तदिदम् परम् पुण्डरीकम् विज्ञानघनम् तस्मात्तदिदावन्मात्रम् ब्रह्मण्यो देवकी पुत्रो ब्रह्मण्यो मधुसूदनो सर्वभूतस्तमेकम् नारायणम् कारणरूपमकारपरब्रह्म एतदथर्वशिरो यो धीते प्रातरधियानो रात्रिकृतम् पापम् नाशयति सायमधियानो दिवसकृतम् पापम् नाशयति माद्यन्दिनमादित्याभिमुखो धियानः पञ्च पातकोपपातकात् प्रमुच्यते सर्ववेदपारायण पुण्यम् लभते नारायण सायुज्य भवाप्नोति नारायण सायुज्य भवाप्नोति य एवम् वेद इत्युपनिषद सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम् करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः तेजोऽसि तत्ते प्रयच्छामि तेजस्वदस्तु मे मुखम् तेजस्वच्छिरो अस्तु मे तेजस्वाद्विश्वतः प्रत्यन्न तेजसासं पिबृद्धिवा ओजोऽसि तत्ते प्रयच्छामि ओजस्वदस्तु मे मुखम् ओजस्वच्छिरो अस्तु मे ओजस्वाद्विश्वतः प्रत्यन्न ओजसासं पिबृद्धिवा पयोऽसि तत्ते प्रयच्छामि पयस्वदस्तु मे मुखम् पयस्वच्छिरो अस्तु मे पयस्वाद्विश्वतः प्रत्यन्न पयसासं पिबृद्धिवा आयुरसि तत्ते प्रयच्छामि आयुष्वदस्तु मे मुखम् आयुष्वच्छिरो अस्तु मे आयुष्मान्विश्वतः प्रत्यन्न आयुषासं पिबृद्धिवा इम भग्न आयुषे वर्चसे कृधि प्रियगुम्रेतो वरुण सोमराजन्न वा देवा आस्माधिते शर्व यच्छ विश्वे देवा जरदष्ठिर्य चासत आयुरसि विश्वायुरसि सर्वायुरसि सर्ववायुरसि यतो वातो मनोजवाः यतः क्षरन्ति सिन्धवः तासा त्वा सर्वासागुं रुचा अभिचिञ्चामि वर्चसा समुद्र इवासि गम्भना सोम इवास्यदाभ्यः अग्निरिव विश्वतः प्रत्यन्न सूर्य इव ज्योतिषा विभो अपाम्योद्रवनेरसः तमः भस्वा आवश्यायणाय तेजसे ब्रह्मवर्चसाय गृह्णामि अपाम्य ऊर्मौरसः तमः भस्वा आवश्यायणाय ओजसे वीर्याय गृह्णामि अपान्यो मध्यतोरसः तमः भस्वा आमुष्यायणाय पुष्टये प्रजननाय गृह्णामि अपाम्यो मध्ययोरसः तमः भस्वा आमुष्यायणाय आयुषे दीर्घायुत्वाय गृह्णामि न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशो परेण नाकं नीतं गुहायां बिभ्राजते दद्यधयो विशन्ति वेदान्तविज्ञानशु निश्चितार्था संन्यासयोग ददय शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोके तु परान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे दहरं विपापं परमेश्वभूतं यत्पुण्डरीकं पुरवद्यसगुस्थं तत्रापि दहरं गगनं विशोकस्तस्मिन् यदन्त तदुपासितव्यम् यो वेदादौ स्वर प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ता न्यायेण मार्गेण महीमहेशाः को ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम् समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु ॐ शान्ति शान्ति शान्ति